வாசாலம் பங்கும் லங்கயதேகிரிம் யத்க்ருபா தமஹம் வந்தே பரமானந்த மாதவம். குருர் பிரம்மா குருர் விஷ்ணு குருர் தேவோ மகேஸ்வரஹ குரு சாக்ஷாத் பரப்ரஹ்ம தஸ்மை ஸ்ரீ குரவே நமஹ. ஸ்ரீராம் ஸ்ரீராம் ஸ்ரீராம். ஓம் பார்த்தாய பிரதிபோதிதாம் பகவதா நாராயணேன ஸ்வயம் வ்யாசேன க்ரதிதாம் புராண முனினா மத்யே மகாபாரதம் அத்வைதாம்ருதவர்ஷிணீம் பகவதீம் அஷ்டாத்தசாத்யாயினீம் அம்பத்வாம் அனுசந்ததாமி பகவத் கீதே பவத்வேஷிணீம். நமோஸ்துதே வ்யாஸ விஷால புத்தே புல்லாரவிந்தாய தபத்ர நேத்ர யேன த்வயா பாரத தைல பூர்ணஹ ப்ரஜ்வாலிதோ ஞானமய ப்ரதீபஹ. யம் ப்ரஹ்மா வருணேந்திர ருத்ர மருத ஸ்துன்வந்தி திவ்வைஸ்தவைஹி வேதைஸாங்க பதக்ரமோபநிஷதைஹி காயந்தி யம் சாமகாஹ. த்யானாவஸ்தித தத்கதேன மனசா பஷ்யந்தி யம் யோகினோ யஸ்யாந்தன்ன விது சுராசுரகணாஹ தேவாய தஸ்மை நமஹ. ஸ்ரீராம். கேவலம் கருணாகாரம் கைவல்யானந்ததாயகம் சம்சார தாபசமனம் சமரசம் சமதர்ஷினம் ஸ்வயம் பிரகாசம் சம்சித்தம் ஸ்வரூபானந்த சத்குரும் பாவனம் பரமம் சாந்தம் பாவசேவாசினம் பஜே. சோஹம் சித்தி சுசம்பன்னோ நாத சந்தான சம்சிதா வீதராகோ விசேஷச்ச ஸ்ரீ குரு பாது மாம் பவே. ஞானே சாங்கிரி சரோஜ லுப்த மதுப ஸ்வாமீ ஸ்வரூபாங்கிதா சந்தானான் வசனானுபூதி பதிக சாட்சி ஸ்வயம் காபடி கார்ஹஸ்தே கில ஏகநாத சத்ருஷோ வ்ருத்தௌ துகாராமவத் ஸோஹம் யோகரதம் க்ருதார்த்த சரிதம் वन्देयतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशिशुत्वपूर्णसततम् तुर्यत्वमासाधितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्व दीनाङ्कितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
दंभो दर्पो भिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीं। असुरी संपत्ति घेऊन जन्म लेले, दंभ दर्प अभिमान क्रोध निष्ठुरता पारुष्य आणि अज्ञान अशा गुणांनी युक्त असतात। त्याच्यातला दंभ हा गुण मागच्या वेळेला आपण पाहिला, आज दर्प हा गुण आपण पाहणार आहोत। हा दर्प हा गुण नम्रतेच्या अगदी विरोधातला असा गुण आहे। दंभ दर्प अभिमान क्रोध पारुष्य हेच खरं म्हणजे अज्ञान आहे, पण त्याच्या जोडीला अजून अज्ञान हा स्वतंत्र गुण देखील सांगितला। हे सगळे गुण नम्रतेच्या विरोधात आहेत। दैवी गुण संपदा सांगत असताना नातीमानिता म्हणजे नम्रता हा जो शेवटचा गुण सांगितला, या शेवटच्या गुणांच्या विपरीत असणारे हे सगळे असुरी संपत्तीचे गुण आहेत। दर्प याचा अर्थ घमेंड, आपल्या बळाची घमेंड, आपल्या सत्तेची घमेंड, कधी कधी आपल्या बळाची स्वाभाविक जाणीव असते त्याला दर्प म्हणत नाहीत। पण घमेंडीला दर्प म्हणतात। जसं भीमानी वनवासातून जात असताना एक म्हातारा वानर होता आणि त्याची शेपटी त्याच्या आड होती, शेपटी जरा मोठी होती, त्या शेपटीवरून पाय पलीकडे टाकून भीम सहज जाऊ शकत होता, पण भीम त्या म्हाताऱ्या वानराला म्हणाला की थेरड्या तुझी जरा शेपटी बाजूला कर, असं म्हणाला। याला दर्प म्हणतात। तो वानर म्हणाला की माझ्या त्याने आता माझं शरीरच हलवता येत नाहीये, जरा तूच बाजूला कर आणि जा। आणि मग भीमाला कळलं की आपली कोणाबरोबर गाठ पडलेली आहे। तो हनुमंत होता आणि भीमाची घमेंड उतरवण्यासाठीच तो तिथं आलेला होता। शक्ती असणं निराळ आणि शक्तीचं माझ असणं निराळ, शक्ती घातक नसते पण शक्तीची मस्ती ही मोठी घातक असते. विनोबा म्हणतात की जरा 2-5 वर्ष तालमीत जाऊन घुमायला लागला, थोडी छाती वर आली, खांदे बळकट झाल्यासारखे दिसायला लागले, मांड्या दंड याला आकार, की मग जाता येता पोरासोरांना टपला मारत पैलवान जसा जातो, आपल्या शक्तीची घमेंड दाखवत जसा फिरत राहतो, याचा अर्थ आता याची शक्ती याच्याजवळ मावत नाहीये. याच्या शरीराला आता ही शक्ती पेलता येत नाहीये. अशा प्रकारे आपली शक्ती आपल्याला पेलता न येणं म्हणजे घमेंड. मग ती सत्ता असो, ते बळ असो, आणि बऱ्याच गोष्टी या घमेंडी पोटी किंवा दर्पापोटी विपरीत ज्या झाल्या पुढं, त्या अशा प्रकारची घमेंड किंवा दर्प दिसल्यामुळे झाल्या. हे एक प्रकारे बरोबर होतं की पांडवांना जो काही त्रास सहन करायला लागला प्रत्यक्षतः युवराज म्हणून युवराज्याभिषेक झालेला असताना युधिष्ठिराला राजकारण अशा प्रकारे वळलं की राज्याच्या युवराजाला म्हणजे जो राजाच्या खालोखाल सत्ताधीश समजला जाईल त्याला लाक्षाग्रहामध्ये कट करून जाळून टाकण्याचा असा डाव रचला गेला. अन्याय झालेला होता. त्याच्यातून ते वाचले, श्रीकृष्णांमुळे वाचले, विदुरांमुळे वाचले, बाहेर पडले त्या अडचणीतून, वेषांतर करून राहायला लागलं, द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये प्रगट झाले, आणि मग नंतर ते धृतराष्ट्राकडे येऊन राज्याची मागणी करू लागले. तेव्हा त्यांना खांडवन राज्य म्हणून दिलं. राज्य म्हणून तरी काय द्यायचं, तर जंगल दिलं. तिथं त्यांनी स्वतःच्या पराक्रमाने एक उत्तम नगर वसवलं, मोठं साम्राज्य निर्माण केलं, आणि मग त्या ठिकाणी एक यज्ञ केला गेला. आपली श्रीमंती दाखवण्याच्या नादात आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूर घ्यायचा म्हणून द्रौपदीनी आंधळ्या वडिलांची मुलं देखील आंधळी असतात की काय असे उद्गार काढले. मयसभेमध्ये हा दर्प होता. वस्तुतः आपण शांत राहून स्थिर राहून पाहुणचार करणं हे यजमानाचं काम असतं, आणि त्याच्यावरून याचा बदला म्हणून महाभारत पेटलं, एरवीही कदाचित झालं असतं. पण ही दर्पाची उदाहरणं आहेत. अशा प्रकारे आता एका साम्राज्याची साम्राज्ञी म्हणून फक्त त्यांनी कौरवांवर आणि श्रीकृष्णाच्या सत्तेवर या दोन जर सोडल्या तर सगळ्या सत्ता जिंकलेल्या होत्या त्या काळात. म्हणून जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं सत्तेचा दर्प बुद्धिमत्तेचा दर्प स्वामीजी सांगत असत की एक शास्त्री त्यांच्याकडे नेहमी येत असत. एकदा आले आणि म्हणाले की अमुक अमुक ठिकाणी शास्त्रार्थ चर्चा झाली, ते अमुक अमुक शास्त्रीय त्यांना आता असा लोळवलाय चर्चेत की आता वर्ष 2 वर्ष तरी डोकं वर काढायचं नाही. चर्चेमध्ये शास्त्र चर्चेमध्ये बरं ही शास्त्र देखील कोणीतरी लिहून ठेवलेली आहेत, अभ्यासकांनी अभ्यासायची आणि त्याच्यावरून योग्य अर्थ काढण्याचा प्रयत्न करायचा, त्यासाठी वाद होऊ शकतात. पण ते असं म्हणाले, स्वामीजी सांगायचे की त्याला असा लोळवलाय चर्चेमध्ये की आता तोंड वर काढणं शक्य नाही. अशा प्रकारची एक जो दर्प राहतो, आपल्या विद्येचा दर्प असतो, आर्थिक दर्प देखील असतो. शुक्रवारची कहाणी तर किती प्रसिद्ध आहे. आपली बहीण मुलांना घेऊन घरी जेवायला आलेली असताना भावानी भिकारडी म्हणून घालून दिला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे श्रावणात वाचली जाते आणि मग नंतर कालांतराने बहिणीची परिस्थिती सुधारते. भाऊ आगत्यपूर्वक तिला जेवायला बोलवतो. तीही अर्थात स्वाभाविक दागिने वगैरे घालून येते आणि मग बांगड्या पाटल्या काय गळ्यातले हार सगळे काढून एक एक पक्वान्न त्या पाटल्या बांगड्या दागिन्यांवर ठेवते. भाऊ म्हणते की अगं ताई तू असं काय करतेस. ती म्हणते की आजचं हे जेवण या दागिन्यांचं जेवण आहे. माझं जेवण तर तेव्हाच जेव्हा तुम्हाला घालून दिलं पानावरून उठून की घरी जेवायला मिळत नाही म्हणून इथं जेवायला येते तिथं पण इथे येऊ नकोस म्हणून घालून दिलं तेव्हाच मी जेवले. अशा प्रकारचा हा दर्प परमार्थामध्ये देखील आढळतो. रामकृष्ण आणि एक त्या काळात असणारे एक मोठे साधू या दोघांची एकदा एका धर्मशाळेमध्ये भेट झाली. रामकृष्णांबरोबर काही मुलं होती. ते साधू त्या धर्मशाळेतच उतरलेले होते. त्यांच्याबरोबर शिष्य समुदाय होता. त्या धर्मशाळेतल्या एका खोलीमध्ये रामकृष्ण आणि ते साधू यांची चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर रामकृष्ण खोलीतून बाहेर पडले. ते त्यांना निरोप द्यायला आले. खाली मान घालून रामकृष्णांनी त्यांना निरोप त्यांचा घेतला. परत जाताना काही बोलेना तेव्हा रामकृष्णांच्या बरोबर असणाऱ्या मुलांना उत्सुकता होती की दोन महापुरुष एकमेकांना भेटले काय बोलणं झालं असेल. म्हणून मग कोणीतरी रामकृष्णांना विचारलं की कसे होते ते साधू काय बोलले कसे वाटले तुम्हाला. रामकृष्ण म्हणाले की अतिशय चांगले. फक्त शेवटचं वाक्य त्यांनी बोलायला नको होतं म्हणाले. जाता जाता म्हणाले की आता जवळपास 10,000 शिष्य झालेत असं रामकृष्णांना म्हणाले. असं हे वाक्य ऐकल्यानंतर रामकृष्ण खाली मान घालून तेवढं जर वाक्य बोलले नसते तर ते फार चांगले ग्रस्त आहेत ते खूप चांगलं बोलत होते असं रामकृष्ण म्हणाले. म्हणून एक प्रकारची विकृती अभिमानामुळे प्रगट होणं हा दर्प असतो. आणि हे सगळे दर्प घातक असतात. एकूण एक दर्प घातक असतात. उत्तम कुळाचा दर्प देखील जी स्वाभाविकता आहे तर ती जेव्हा बोलाविषयी वाटते तेव्हा दुसरा वेगळ्या तऱ्हेने दुखावला जातो. जसं स्वयंवराच्या वेळेला आधी जाहीर केलेलं असताना की फक्त क्षत्रिय याच्यामध्ये भाग घेऊ शकतील कर्णाने भाग घेणं हे अयोग्य होतं जर तशी घोषणा झालेली होती तर. आणि कर्णाने भाग घेतल्यानंतर द्रौपदीनी मी सूतपुत्राला वरणार नाही अशा हे ज्या अभिनिवेशांनी सांगितलं असेल या अशा प्रकारच्या दर्पापोटी फार युद्ध भडकलेली आहेत युद्ध पेटलेली आहेत. हा जो दर्प आहे हा दर्प ज्या माणसाला माणसाच्या जवळ असतो तो कायम त्याच्या घमेंडीमध्येच असतो. पैशाचा दर्प असणारा पैशाची भाषा बोलत असतो. माहित असतं की आपला भाऊ जरा बेताच्या परिस्थितीत आहे, पण म्हणायचं की आता तू एक गाडी घे असं त्याला म्हणायचं. माहितीये की हा नाही घेऊ शकत आहे, हा घेऊ शकणार नाही, पण असं आता बास झाला तर एक गाडी घेऊन टाकतो. हा जो ही जी विकृती बोलण्यातून प्रगट होते ही अगदी साधी साधी उदाहरणं आहेत. यांनी दुसऱ्याची मन कमालीची दुखवली जातात, तसंच स्वतःच्या परिस्थितीबद्दल फार अभिमान प्रगट होतो आणि त्याचा तसा उपयोग कोणालाच नसतो, कारण हा मोठा दिलदार होऊन त्याला मदतही करणार नसतो, त्याला फक्त डिवचण्याचं काम होतं. म्हणून ज्याच्यापाशी दर्प असा अशी फुकटची घमेंड ज्याला म्हणू अशी असते तो इतरांना अप्रिय होतो. माहीत असतं की कोणाच्या मुलाची किती क्षमता आहे, त्याला एकदम फारच काहीतरी करायला सांगणं, तारतम्य न राखता वेगळे वेगळे वाटेल ते सल्ले देणं, प्रत्येकाची एक क्षमता असते, कुवत असते, आर्थिक असते, बौद्धिक असते, या कशाचाही विचार न करणं. कधी कधी असा विचार असला तरी देखील मुद्दामहून बोलणं, याला दर्प म्हणतात. लक्षातच आलं नाही ती अजून एक वेगळी गोष्ट, तो भाबडेपणा, भोळसटपणा. पण दर्प असणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्या इतरांच्या द्वेषाला प्राप्त होतात. नातेवाईकांमध्ये देखील अशा व्यक्तीची त्याच्या पश्चात फार कुजबूज होते. अशा प्रकारच्या भगिनी ज्या आपल्या श्रीमंतीचा दर्प मिरवत असतात त्यांना त्यावेळेला कोणीच काही म्हणत नाही, पण नंतर मात्र पाठ फिरल्यानंतर भगिनीच असं नाही, कोणीही ती व्यक्ती अप्रिय झाल्याखेरीज राहत नाही. लोक तिला टाळायला सुरुवात करतात आणि लोक जितके टाळायला सुरुवात करतात तितकी ही व्यक्ती अधिक उद्धटपणाने हिचं औद्धत्य अजून वाढायला सुरुवात होते, कारण तिला माहीत असतं की का टाळतायत. त्यांची कुवत नाहीये म्हणून माझा सल्ला त्यांना मानवत नाही हा एक विकृत आनंद दर्प असणाऱ्या मंडळींना मिळायला सुरुवात होते. एक प्रकारच्या मानसशास्त्रीय दृष्ट्या पुढे विकृतीमध्ये जमा होतं. अशा व्यक्ती कालांतराने नैराश्याला प्राप्त होतात. आपण श्रेष्ठ आहोत असं दाखवण्यामुळं त्यांना अपेक्षित असणारं श्रेष्ठत्व मिळतच नाही लोकांकडून, उलट यांच्या वाट्याला लोक यांना टाळतात अशी परिस्थिती निर्माण होते. आणि अशी जेव्हा निर्माण होते तेव्हा अशा व्यक्ती निराशेमध्ये सापडतात आणि अशी निराशा एक प्रकारची मानसिक विकृती निर्माण करते. हे सगळं देहाभिमानापोटी आहे. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य आणि अज्ञान ही जी सहाही लक्षणं सांगितलेली आहेत ती मूळ अज्ञानापोटीच आहेत. या दर्पाबद्दल बोलताना ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, आता मूर्खाची येश जिभे अक्षरांचा अंबुखा सुभे. मूर्खांच्या जे ज्यांना काही फार समजत नाहीये अशा मंडळींच्या सभेमध्ये बोलताना थोडं बहुत कधीतरी ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, अगदी कानावर आलेलं असतं इतपत, फार अभ्यास झालेला नसतो, थोडा बहुत शिंतोडा उडायला आला असतो ज्ञानाचा आणि त्याच्या योगाने हा प्रौढी मारतो. आता मूर्खाची जिभे अक्षरांचा अंबुखा सुभे, थोड्या बहुत चांगल्या अक्षरांचा शिंतोडा ते जिभेवर नाचवत हा राहतो आणि तो ब्रह्मसभे न रिझे जायचा आणि अशा न समजणाऱ्या लोकांमध्ये प्रौढी मारण्याची सवय असते. तो तत्वज्ञ आणि जाणकारांच्या सभेमध्ये गप्प बसून राहतो. त्याला तिथं समाधान वाटत नाही. अशा या ब्रह्मसभेमध्ये ब्रह्मसभेला तो तुच्छ मानायला सुरुवात करतो. का माधुरी लोकांचा घोडा गजपती ही मानी थोडा, किंवा एखादा तबेल्यातला घोडा ज्याच्यावर अलंकार वगैरे घातले जातात आणि माधुरी लोकांचं म्हणजे लग्नात मुंजीत वगैरे नाचवतात ज्या घोड्याला, असा घोडा तो ऐरावतीला देखील आपल्या समोर जसा तुच्छ मानावा त्यांनी, आपण म्हणजे कोण असं त्याला वाटावं. का काटिये वरिलिया सरडा स्वर्गुही नीच. खरं म्हणजे काट्यामध्ये, बाभळीच्या काट्यामध्ये फिरत असतो सरडा, पण त्या सरड्याला स्वर्ग देखील या परिस्थितीपेक्षा काहीच नाही असं वाटत असतं. आहे या परिस्थितीची एवढी गमेंट त्याला वाटते. तृणासेनी इंधने आगी धावे गगने. थोडस इंधन मिळालं वाळलेलं तृणाचं तर आग अशी भराभरा पेटते. जणू आकाशाला आता ती टेकायला चालली आहे की काय अशी. प्रत्यक्षात थोडं तृण थोडी आग असंच तिचं प्रमाण असतं. थिल्लर बळे मीने न गणिजे सिंधू. किंवा थिल्लरामध्ये एका छोट्याशा डबक्यामध्ये मासा असावा आणि त्याला कळत नाही की हे थिल्लर डबक आज न उद्या आटणार आहे. तो इतका खुशीत असतो की आता हे असंच कायम राहणार आहे असं समजून त्यांनी जसं समुद्राला नावं ठेवावीत तैसा माझे स्त्रिया धने विद्या स्तुती बहुते माने. थोडक्यात ज्ञानेश्वर महाराजांनी डायग्नोसिसच केलं. उत्तम पत्नी मिळाली, उत्तम पती मिळाला, चांगलीच गोष्ट आहे, त्यात काही वाईट नाहीये. तसंच मिळायला पाहिजे, पण त्यामुळं मस्ती चढणं, धन येणं ही काही चुकीची गोष्ट नाहीये, पण त्या धनानी मस्ती निर्माण होणं. स्त्रिया धने विद्या स्तुती बहुते माने, खूप मान मिळणं, मान मिळणं खूप मान मिळणं हे दोन्ही एकच. नाती मानिता तिथं जे सांगितलेलं आहे, जे ज्ञानेश्वर महाराजांनीही वर्णन केलं की मान जेव्हा मिळेल तेव्हा आपली पात्रता खरं म्हणजे इतकी नाही हे लक्षात घेऊन संकोचायला पाहिजे असं तिथं वर्णन केलं. आणि कधीही कोणालाही केव्हाही जो मान मिळतो आपली परिस्थिती खरं यालाच माहीत असते. मोठे मोठे बुद्धिमंत आणि श्रेष्ठ लोक होऊन गेले सॉक्रेटिसासारखे, त्यांना त्यांचे शिष्य म्हटले की आपलं केवढं ज्ञान. तर त्यांनी रेती उचलली समुद्र किनारी चालत होते, ते म्हणाले की ही जी हातात रेती आहे या रेतीचं आणि इथं जी पसरलेली रेती आहे त्याचं जे प्रमाण, तेवढं माझं ज्ञान आणि विश्वाचं ज्ञान याचं प्रमाण आहे. कुठेतरी संकोच वाटायला पाहिजे. आपलं आपल्याला तर माहीत असलं पाहिजे आपल्यापाशी किती ज्ञान आहे. मान किती मिळतो आहे, पैसा माझे स्त्रिया धने विद्या स्तुती बहुते माने एके दिवसींचे मी परामने अल्प कुजायचा. दरिद्री माणूस एक दिवस कोणीतरी एखाद्या श्रीमंत माणसाने जेवायला बोलवलं, एक दिवस त्याला चांगलं अन्न मिळालं, तेवढ्या अन्नाने जशी त्यांनी मस्ती करावी. अभ्र छायेची या जोडी निदैवू घर मोडी. उन्हाळा होता तेव्हा त्याला वाटायला लागलं की आपल्या डोक्यावर छप्पर पाहिजे बाबा, छत पाहिजे. म्हणून त्यांनी काही ना काहीतरी जमून जोडून निदान घरावर आपल्या डोक्यावर छत निर्माण केलं, छप्पर निर्माण केलं. आणि मग दिवस फिरले, उन्हाळा संपला, आल्हाददायक वातावरण निर्माण झालं, ढग फिरायला लागले. आणि मग त्याला जसं वाटावं की आता घराची काय गरज, आता ऊन गेलं. अभ्र छायेची या जोडी, या अभ्र छायेवर भरोसा ठेवून निदैवू घर मोडी. तुम्ही विश्वास ठेवा की थोडे पैसे आले की भराभर खर्च करून अजून थोडं कर्जही करणारे लोक आणि हे एकसारखे आहेत. अभ्र छायेची या जोडी निदैवू घर मोडी. पैसे आले तर थोडेसे शिल्लक ठेवणं, थोडेसे वापरणं हे तंत्र न करता आता हे असेच मिळत राहणार असं लक्षात घेऊन त्यांनी ते आहेत ते तर संपवायचेच पण अजून कर्जही करून ठेवायची असं जसं वर्तन करावं. ते आणि अभ्र छायेची या जोडी निदैवू घर मोडी हे अगदी एकसारखं आहे. मृगांबू देखोनी फोडी पणी आडे मूर्ख. तळ आहे जे आपल्या हक्काचं आहे, मालकीचं आहे, पाणी साठवलेलं आहे, पण याच्यापेक्षाही जास्त पाणी पलीकडे दिसत आहे, आता या पाण्याची गरज काय असं म्हणून बांधलेलं बांध घातलेला फोडून टाकावा, आता याची काही गरज नाही म्हणून. आणि जे समोर आहे ते मृगजळच आहे, ते खरं पाणी नाहीच आहे. माझ्या एका मित्राला त्याची एका कंपनीमध्ये त्यांनी मोठी मोठ्या रकमेची रिसीट ठेवली ती. तेव्हा ही गोष्ट मी सांगतोय जवळपास 87-88 सालची, तेव्हा 1 लाख रुपये म्हणजे फार मोठी गोष्ट होती. 50,000 दोन FD होत्या, पण त्याचं असं झालं की त्या सापडत नव्हत्या त्याला, म्हणून त्यांनी कंपनीकडे डुप्लिकेट मिळाव्यात म्हणून अर्ज केला. आणि टपाल आलं, ते टपाल त्यांनी फोडलंही नव्हतं बरं का, पण त्याची अशी कल्पना की डुप्लिकेट रिसीट आल्या, त्यांनी ते न फोडता पाकीट तसंच ड्रॉअरमध्ये ठेवून दिलं. आणि मग कालांतराने त्याच्याच घरात त्याला ओरिजिनल रिसीट सापडल्या, तर आता त्या आलेल्या आहेत याची काय गरज म्हणून त्याच फाडून टाकल्या. आता डुप्लिकेट मिळाली, आता या काय करायच्यात. आणि ते जे पत्र होतं त्याच्यात काही क्युरी होती की अमुक अमुक सबमिट करा तरच आम्ही तुम्हाला देऊ शकू, म्हणून काही एफिडेव्हिट वगैरे मागितलेली होती. मूळ फाडून टाकलं आणि जे आलंय असं समजला तेही न पाहताच मूळ फाडून टाकलं, तेही काही नाही, त्याला पैसे त्या मनाने लगेच हवे होते. काही लोक अशा प्रकारचं फार उतावीळपणाने वर्तन करतात. बरं त्या कंपनीचा ऑफिस मुंबईला, तो तिथं गेला तर त्याची दात फिकीर कोणी घेईना, आजच सोडेनात, काय असेल तो पत्रव्यवहार करा. अभ्रछायेची या जोडी निदैवू घर मोडी, मृगांबू देखोनी फोडी पणियाडे मूर्ख. हर्षद मेहताच्या काळात माझ्या एका मित्राला तो म्हणायचा की कोणती ती गाडी होती, कोणती मारुतीची एनी काहीतरी, हा 118 एनी. तर तो सगळ्यांना सांगायचा की आता 118 एनी मधूनच फिरणार, त्याचे जे शेअर्स होते त्याची एवढी मोठी भली मोठी किंमत होती. सगळे म्हणायचे की अरे मग घे ना, तो म्हणायचा की ते नाही, आता मी अजून एक गोष्ट मिळवण्याच्या, ही तर कधीच आली. आणि एक दोन तीन महिन्यात स्कॅम बाहेर आला आणि त्याला जे काय 118 एनी मिळणार होती त्या शेअरची किंमत 7 रुपये झाली. पण दर्प असा की सगळ्यांना ते शेअर्स दाखवत फिरायचा, नंतर ऑफिसमधून खाली उतरायला घाबरायला लागला, कारण खाली लोक बसलेले असायचे पैसे मागण्यासाठी, मागच्या दारांनी पळून जायला लागला. मृगांबू देखोनी थोडी पणी आडे मूर्ख, किंबहुना ऐसैसे उतणे जे संपत्ती मिसे. अशा प्रकारे संपत्तीच्या मिशानी जो माचतो उठतो तो दर्पू का अनारीसे न बोले घेई. याला दर्प असं म्हणतात. आणि हा तू हा कोणीही घेऊ नये. हा दर्प झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज अभिमान या शब्दावर व्याख्यान करतात. दंभो दर्पो अभिमानश्च. अभिमान म्हणजे मीपणा. दर्प आणि अभिमान याच्यात किती फरक करता येईल सांगता येत नाही मला. दर्प ही मीपणाचीच घमेंड आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी जसं माझे स्त्रिया धने विद्या स्तुती बहुते माने या सगळ्या गोष्टींनी माजणं म्हणजे दर्प असं सांगितलेलं आहे, तर अभिमान म्हणजे मीपणा अतिशय असणं, गची बाधा फार होणं, आपल्या स्वतःला काहीतरी समजायला सुरुवात करणं, याच्यात काय खूप पातळ रेषा असेल. पण हा वेगळा सांगितलाय खरा. हा जो अभिमान आहे हा अभिमान आपल्या रूपाचा देहाचा अभिमान, आपल्या कुटुंबाचा अभिमान, जातीचा कुळाचा अभिमान, जवळपास ते सगळं आहे. सत्तेचा अभिमान, पराक्रमाचा अभिमान, अशा प्रकारचा अभिमान. दर्प जशी उदाहरण आहे तसं अभिमान ही देखील अगदी सावध होण्यासारखी गोष्ट आहे. जसं रावणाला अभिमान होता, दुर्योधनाला अभिमान होता, हा जो अभिमान आहे आपल्या सामर्थ्याचा अभिमान किंवा पराक्रमाचा अभिमान, वालीला अशा प्रकारचा अभिमान होता. वाली आणि सुग्रीव हे दोघं भाऊ, वाली मोठा सुग्रीव धाकटा, पण वालीची शक्ती एवढी प्रचंड होती की एवढा महापराक्रमी रावण त्याला काखेत दाबून धरून वालीनी असं म्हणतात की 3 पृथ्वी प्रदक्षिणा मारल्या त्या. रावण काकुळतीला यायला लागला, काही करून वालीनी सोडावं आपल्याला, आपण त्याच्या साम्राज्याच्या वालीच्या राज्याच्या वाटेला जाणार नाही असं गयावया करून कबूल करायला लागला. तरी देखील संध्याकाळच्या संध्येची वेळ झाली म्हणून अर्घ्य देण्याच्या निमित्ताने त्यांनी हात वर केले तेव्हा रावण पळाला, काखेतून सुटला आणि पळून गेला असं म्हणतात. या वालीच्या ठिकाणी अभिमान दाखवता येईल. दर्प आणि अभिमान फार पातळ रेषा असेल, पण वालीला आपल्या सत्तेचा अभिमान होता. गैरसमजापोटी वालीला कोणी आव्हान दिलं आणि वाली त्याला मारण्यासाठी म्हणून गेला, वालीच्या संरक्षणासाठी म्हणून किंवा त्याला सहाय्य करण्यासाठी म्हणून सुग्रीव देखील गेला. तो दैत्य एका गुहेमध्ये शिरला, त्याच्या पाठोपाठ वाली शिरला. आज त्यांचं तुंबळ युद्ध झालं. वालीने त्याला मारलं, रक्ताचे पाट अक्षरशः बाहेर वाहत आल्यासारखे झाले. सुग्रीवाला असं वाटलं की वाली मेला. त्यांनी वाट पाहिली बराच वेळ, पण आपल्या भावाला यांनी मारलं या राक्षसानी, आणि आता उलटून परत आपल्याला मारेल, आपलं राज्यही गिळंकृत करेल असं होऊ नये म्हणून त्या गुहेच्या दाराशी मोठा धोंडा लावला सुग्रीवानी, की तो निदान आत अडकून बसावा आपल्या भावाला मारणारा. आणि म्हणून सुग्रीव परत किष्किंधेला आला आणि तिथं सुखाने राज्य करू लागला. इथं एवढं मोठं युद्ध झालेलं होतं, वालीनी आपल्या वैर्याला मारलेलं होतं. विश्रांती घेऊन वाली झोपला तिथं आणि उठला तर गुहेचं दार बंद. परत बाहेर आला कसा असा धडपडत, तर त्याच्या असं लक्षात आलं की सुग्रीवानी आपलं सगळंच राज्यही हरण केलं, आपली पत्नी देखील त्यांनी पळवली असं त्याला वाटलं. आपल्या शक्तीच्या अभिमानापोटी रामचंद्रांना वाली म्हणाला की एवढी जर अडचण होती तर मला नुसतं सांगितलं असतं तरी रावणाकडून तुझ्या बायकोला आणलं असत, त्याच्याकरता मला मारलंस तू. अभिमानापोटी फार गोष्टी होतात. अभिमानापोटी माणूस इरेला पेटतो, अभिमानापोटी वैर ओढून घेतो. हा अभिमान वाणीतून कृतीतून प्रकट होतो. मी म्हणेन ते सर्वांनी मान्य करावं अशी या अभिमानाची रीत असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जगा वेदी विश्वासू आणि विश्वासी पूज्य ईश्वरू. सगळ्या जगाचा वेदांवर विश्वास आणि त्या श्रद्धेनी ईश्वर पूज्य. जगी एक तेजसू सूर्यची हा, जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. महत्वाकांक्षा, स्पृहा ही अभिमानाच्या वेळेला इतकी शिगेला पोचलेली असते की आता एक सार्वभौम पद मला मिळालं तरच मी समाधान पावेन असं तो म्हणतो. एरवी मी मरण देखील पत्करेन म्हणून जग उत्साहे याते वानू जाये. म्हणून जग मोठ्या उत्साहाने वेदाला किंवा ईश्वराला खरं म्हणजे स्तुती करायला जातय. तेव्हा ते ऐकोनी मत्सरू आहे फुगो लागे. ज्याच्या ठिकाणी असा देहाभिमान आणि मी पण आहे त्याला आपल्या खेरीज दुसऱ्या कोणाची स्तुती सहन होत नाही. म्हणे ईश्वराचे खाये. प्रल्हादाला तो म्हणाला ना, हिरण्यकश्यपू त्याचे वडील, की कोण हा नारायण आला आहे, माझ्या सत्तेपुढे विष्णूची कोणती सत्ता आली आहे. म्हणे ईश्वराते खाये तया वेदा विषसूये. तुझं ज्ञान वगैरे ते सगळं विष घालून मारून टाकू. गौरवा माझी त्राये भंगीत असे. माझ्या स्वतःच्या आत्मगौरवापुढे ईश्वराची सत्ता वगैरे सगळी मी संपून टाकेन. पतंगा नावडे ज्योती खद्योता भानूची खंती. पतंग म्हणजे ते पावसाळ्यात किडे, ते बरोबर ज्योतीवर जाऊन पडतात. किंवा काजव्यांनी जसं सूर्य उगवला की म्हणायचं की अह केवढा मी प्रकाश देत होतो, आता हा सूर्य आला. टिटीधेने आपापती वैरी केला. टिटवीचं असं झालं म्हणतात की टिटवीनी आपली अंडी घातलेली होती आणि भरती आली आणि समुद्रानी तिची अंडी गिळंकृत केली, तेव्हा ती इतकी संतापली, ती रात्रभर समुद्राला दमदाटी करत राहिली, ओरडत राहिली, टिटीओ टिटीओ टिओ करत राहिली. तिने समुद्राला जणू वैरी करून टाकलं. तिची काय शक्ती, समुद्राची काय शक्ती. तैसा अभिमानाचे नि मोहे ईश्वराचे नाम नस आहे. कुठे या खांबात आहे का तो? सगळीकडे आहे असं म्हणतोस तर हो म्हणाला, सगळीकडे आहे तर खांबातही आहे. म्हणून त्यांनी मत्त होऊन लाथ मारली त्या खांबाला आणि असं म्हणतात की त्या खांबातून नारायण प्रगट झाला. बापा ते म्हणे मज हे सवती आली. वेद किंवा ईश्वर हे जणू बापा ते म्हणजे वेदांना किंवा ईश्वरांना, ईश्वराला माझ्यापेक्षा यांचा मान म्हणजे जणू मला एखादी सवतच आली. माझ्यापेक्षाही आता आवडती अशी गोष्ट अजून एक निर्माण झाली, ते मला सहन होणार नाही. मी एकमेव असावं, इथं वेद नको आणि ईश्वर देखील नको असं त्याला वाटत राहत. ऐसा मान्यतेचा पुष्ट गंडू तो अभिमानी परमलंडू रौद्रवाचा रूढू मार्गूची पई हा थेट रस्ता नरकामध्ये जातो. रौरवाचा रूढ मार्ग जर काही असेल तर हा अभिमान आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अभिमान हा उन्मत्त करतो माणसाला. परमलंडू म्हणजे आपल्या मान्यतेचा ताठा, अभिमान, त्यामुळे आलेली उन्मत्तता हा थेट नरकाकडे जाणारा मार्ग आहे. क्रोध, पारुष्य आणि अज्ञान हे दंभ आणि दर्प आणि अभिमान हे तसे समानार्थीच होते, त्याच्यात काही भेद आहे, पण हे दोन्हीही होतील अशा भावनेने या दोन्ही याच्यावरची निरूपण मी संपवलं. आता क्रोध, पारुष्य आणि अज्ञान यथाकाल आपण पाहूया. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 नमो पा माउली प्रभु स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरी